வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனசியே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே. குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர். आज पासून आपण पाचव्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग यांच्या तुलनेचा प्रश्न अर्जुनाने विचारल्यानंतर त्याचं विवरण झाल्यावर भगवंतांनी जी जीवन मुक्ताची लक्षणं सांगितली तर ती लक्षणं पाहणार आहोत. हे आपण आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत पाहणार आहोत. आत्मनिवेदन भक्ती याचा अर्थ चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता. सायोज्य मुक्ती याचा अर्थ ध्यानामध्ये मुक्त एवढाच बोध नसून चालत बोलत असताना व्यवहार करत असताना देखील आपली मुक्तता प्रतीतीला येणं, मुक्ततेच्या बोधामध्येच व्यवहार करणं याला सायोज्यता मुक्ती असं म्हणतात. समाधी स्थिती ही उतरते, ध्यान हे खाली येतं. ध्यान खाली आल्यानंतर परत तू कोण आणि मी कोण असा व्यवहार सुरू होतो. परत आपण इंद्रिय भावावर येतो, परत आपण विकारांमध्ये सापडतो. आत्मनिवेदन भक्ती ही अखेरची भक्ती सांगितलेली आहे. आत्मनिवेदन भक्ती ही जीवनाची धन्यता म्हणून सांगितलेली आहे. ब्रह्मांड कोणे केले कासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे. देव कोण आणि मी कोण याचा विवेक होणं आणि आपण देवाशी एकरूप आहोत असा बोध नेहमी राहणं हे आत्मनिवेदन भक्तीचं लक्षण. आपण श्रवण कीर्तन विष्णुहो स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन हे नवविधा भक्ती प्रकार भगवद्गीतेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कुठं आलेले आहेत ते पाहतो आहोत. माझी कल्पना की हे पाहायला सुरुवात झाली जवळपास 8-10 वर्षांपूर्वी 8-1 वर्षांपूर्वी. सर्व ज्ञानेश्वरीत श्रवणाबद्दल काय सांगितलेलं आहे, कीर्तनाबद्दल काय सांगितलेलं आहे असं आपण पुढे जात राहिलो. आणि आता आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आलेले आहोत. त्यातही प्रथम आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय हे दासबोधाच्या अंगाने समजून घेतलं. त्यानंतर स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिली. स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिल्यानंतर ज्ञानपूर्वक म्हणजे ज्ञान झाल्यामुळं कर्म ही न केल्यासारखी होतात अशी ज्ञान कर्म संन्यास ज्ञानामुळं कर्म करून न केल्यासारखी होतात अशा प्रकारची जी चौथ्या अध्यायामध्ये विलक्षण स्थिती सांगितली तर ती आपण मागच्या रविवारपर्यंत पाहत होतो. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म या न्यायाने पाचव्या अध्यायामध्ये देखील ही संकल्पना पुढे चालू राहिली पाचव्या अध्यायामध्ये या कृतार्थ जीवनाचं जे वर्णन भगवंतांनी केलं ते संन्याशाचं आहे की कर्मयोगाचं आहे. भगवंतांचा या ठिकाणी अभिप्राय असा आहे की कर्मयोगी आणि संन्यासी हे एक, अंतर अनुभवानी ते एक. अर्जुनाच्या एका प्रासंगिक प्रश्नामुळे या अध्यायाला सुरुवात झाली. या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने प्रश्न विचारला की तू एकदा कर्मांचा संन्यास सांगतोस, पुन्हा योग ही जीवनामध्ये असावा असं सांगतोस, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी. एकदा तू संन्यास सांगतोस कर्मांचा, पुन्हा कर्मयोग सांगतोस. यत श्रेय एतयो हो एकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम. याच्यातलं श्रेयस्कर काय असेल ते एक मला सांग, दोन गोष्टी सांगू नकोस. श्रेय आणि प्रेय यांचा झगडा अनादिकालापासून चालू आहे. श्रेयस म्हणजे अंतिमतः कल्याणाचं आणि प्रेयस म्हणजे आता या क्षणाला इंद्रियांना मनाला बुद्धीला प्रिय वाटणार. अर्जुन भगवंतांना असं म्हणतो की जे श्रेयस्कर आहे या दोन मध्ये जे श्रेय आहे ते तुम्हाला सांग. जे प्रेय आहे ते श्रेय असेलच असं नाही. अनेक गोष्टी आपल्याला प्रिय असतात पण त्या श्रेयस्कर असतील असं नाही. आणि जे श्रेयस्कर असेल ते आत्ता या क्षणाला आकर्षक असेल असं नाही. पण अर्जुन परमार्थाच्या भूमिकेवरून भगवंतांना मला श्रेय ज्या श्रेयाने निःश्रेयस आत्मज्ञान प्राप्त होतं त्या श्रेयाबद्दल तुम्हाला सांग असंच अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. अर्जुन भगवंतांना असं म्हणतो की संन्यास जी अर्जुनाला तूर्त आकर्षक वाटते आहे, ही संकल्पना अर्जुनाला तूर्त आकर्षक वाटते. अहो बत महत पापम करतुम व्यवसिता वयम किम नो राज्येन गोविंद किम भोगई ही जीवितेन वा. अर्जुन युद्ध टाकायला निघालेला होता, युद्ध सोडून द्यायला निघालेला होता. त्यामुळे पुन्हा पुन्हा अर्जुन भगवंतांना कुठेतरी युद्ध सोडून निघून जाण्याच्या दृष्टीने भगवंत काही बोलतील का अशा भूमिकेवर धरू पाहत होता. भगवंत मोठ्या गांभीर्याने अर्जुनाला परमार्थाबद्दल सांगत होते. अर्जुनाची परमार्थिक जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेच्याही अंतर्गत त्याचा मूळ हेतू आहे तूर्त युद्ध न करणं. हेही अर्जुनाला हवं होतं. तत्वचर्चा भले करत होता पण आता या क्षणाला युद्ध देखील नको असं असल्यामुळं या तत्वचर्चेचंही निष्पन्न आपल्या मनासारखं जर निघालं तर अर्जुनाला हवं होतं. तिसऱ्या अध्यायात ही अर्जुनांनी याच प्रकारचा प्रश्न विचारलेला होता युद्ध टाळण्याच्या दृष्टीने. की एकदा स्थिर बुद्धी ही श्रेष्ठ म्हणतोस आणि परत कर्म ही कर म्हणतोस, अशा प्रकारचा अर्जुनाचा प्रश्न होता. अर्जुनाचा तिथं असणारा जो प्रश्न होता तो स्थिर बुद्धी आणि कर्म यांचा परस्पर संबंध काय. या ठिकाणी मात्र दोन सिद्धावस्था संन्यास आणि कर्मयोग यांच्या तुलनेचा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. या प्रश्नाच्या मागे देखील भूमिका आहे, एकदम प्रश्न विचारलेला नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये या प्रश्नाशी संबंध आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं म्हणाले की योग संन्यस्त कर्माणम. हा संन्यस्त हा शब्द अर्जुनाला आवडला आणि त्यावरून अर्जुनांनी 5व्या अध्यायामध्ये भगवंतांना प्रारंभीच संन्यास आणि कर्मयोग यांच्या तुलनेचा प्रश्न विचारला. 4व्या अध्यायामध्ये योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबघ्नंती धनंजय असं भगवंत म्हणाले. आपला बरेच दिवस 4व्या अध्यायातला एक महत्वाचा विषय चाललेला होता, कर्मामध्ये अकर्मदशा आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं. याला जोडून आपण निरूपण जेव्हा थांबवलं तेव्हा ब्रह्मार्पणम ब्रह्म हविही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना असा श्लोक आलेला होता. तो श्लोक आपण थोडासा पाहिलेला होता आणि मग आपण हा विषय सुरू केला. दरम्यानच्या काळात 4व्या अध्यायाचा अजून एक महत्वाचा विषय येऊन गेला. आपल्या निरूपणाचा जो आत्मनिवेदन भक्तीचा विषय आहे त्याच्यात तो येत नसल्यामुळे आपण तो सोडून दिला आणि 5व्या अध्यायावर आलो, कारण आपण क्रॉस सेक्शन घेतो आहोत. त्या विषयाप्रमाणे भगवंतांनी विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या साधना त्यांचं वर्णन केलं आणि या साधनांचं वर्णन केल्यानंतर भगवंत असं म्हणाले की ज्ञानासारखं पवित्र असं या ठिकाणी दुसरं काही नाही. योग संसिद्ध पुरुष हा काही काळांनी घडतो, काही काळांनी त्याला योग संसिद्धी प्राप्त होते आणि काही काळांनी असं सांगत असताना भगवंत असं म्हणाले की त्याकरता श्रद्धा ठेवून प्रयत्न करावे लागतात. नेहमी साधना या श्रद्धेने कराव्या लागतात, कारण साधनांना सुरुवात आणि ज्ञान प्राप्ती याच्यामध्ये फार मोठा काळ जातो. हा खूप मोठा जाणारा काळ आहे तो श्रद्धेनेच व्यतीत करावा लागतो. जसं रस्ता चालत असताना आपण अमुक गावाला पोहोचणार आहोत ही गोष्ट श्रद्धेनेच, दुसरा पर्याय नसतो. त्या गावात पोहोचल्यानंतर मग पोहोचलो असं म्हणायचं, जोपर्यंत चालणं आहे तोपर्यंत या रस्त्याने ते गाव येणार आहे. आपण पत्ता जेव्हा शोधतो तेव्हा देखील कोणी एखादी व्यक्ती आपल्याला पत्ता सांगते आणि त्याला अनुसरून आपण त्या ठिकाणाला अचूक पोहोचतो, पण मधल्या काळामध्ये त्यांनी सांगितलेला पत्ता बरोबर आहे अशी श्रद्धा ठेवूनच आपल्याला चालायला लागतं. मला प्रतीतीला येऊ देत मग मी चालेन, आधी मला पत्त्यावर पोहोचू देत मग मी चालण्याचं काम करेन असं होऊ शकत नाही. चालणं हे कर्मप्राप्त आहे. तसं काही काळांनी योग संसिद्ध हा घडतो असं भगवंत म्हणाले. हे जे काही काळांनी योग संसिद्ध तयार होतो दरम्यान तो श्रद्धा ठेवून चाललेला असतो, श्रद्धा ठेवून साधना करत असतो, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवलेली असते, सद्गुरु वचनावर श्रद्धा ठेवलेली असते. श्रद्धेनेच ज्ञान प्राप्त होतं असं भगवंत म्हणतात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा, ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी देखील त्याला तत्पर असायला लागतं, उत्सुक असावं लागतं, कायम प्रयत्नशील असायला लागतं. तसं या ज्ञानाची जी महती आहे त्याकरता त्याला संयतेंद्रिय असावं लागतं, म्हणजे त्याची जी इंद्रिय आहेत बाहेर संसाराकडं आणि विषयांकडं भरपूर काम करणारी तर ती आवरावी लागतात. या ज्ञानाची जी सूक्ष्मता आहे त्या सूक्ष्मतेमुळं इंद्रिय आवरल्याखेरीज ते ज्ञान प्राप्त होत नाही. असं असल्यामुळं त्याला संयतेंद्रिय देखील पुष्कळ काळ राहावं लागतं. तर ते ज्ञान प्राप्त होतं असं भगवंत म्हणाले. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मात्र ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, पराशांती त्याला त्वरित मिळते. ज्या शांती करता आपण परमार्थाला सुरुवात केलेली आहे, शांती सुख समाधान आनंद हे समानार्थी शब्द आहेत, ज्ञान प्राप्त झालं अर्थात आपल्या स्वरूप विषयक बोध आपल्याला झाला की मग मात्र शांतीला विलंब लागत नाही. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधि गच्छती. अचिरेणाधि म्हणजे त्वरित तुरंत. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर निरूपण करताना असं म्हणतात की आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषय. आत्मसुखाची गोडी प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून बाकीच्या सर्व विषयांना जो विटलेला आहे हे ध्येय असल्यामुळं विषयांच्या बाबत त्याचा असा विश्वामित्री हात आहे, तो त्याच्या फंदात पडत नाही. जेवढे धर्मीय आणि न्याय्य विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त विषयांमध्ये रमणं हे भगवंतांना मान्य नाही. आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आपल्या ठिकाणी इंद्रियांना फार मान असतो, याच्या ठिकाणी इंद्रियांना त्या तऱ्हेचा मान नाही. याचं कारण आत्मसुखाची गोडी त्याला प्राप्त करायची असते. जो मनासी चाड न सांगे ही आत्मसुखाची गोडी प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून मनाची मनधरणी तो करत नाही, तिथं मनाचा काही संबंध नाही. तो मनाला गृहित धरत नाही, मनालाही नाहीस करण्याच्या मागे लागतो. जो प्रकृतीचे केले नेघे आणि सत्व रज तम अशा प्रकृतीचं जे वर्तन आहे ते वर्तन हे माझं वर्तन आहे असं तो समजत नाही. तो प्रकृतीचा गुण आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे अशा प्रकारे त्याची वाटचाल तो करतो. जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया जाहला आणि श्रद्धापूर्वक श्रद्धेच्या योगाने तो सुखी होतो. श्रद्धा ही अशी गोष्ट आहे की श्रद्धा की सुख हे समीकरणच आहे. परमार्थाची वाटचाल का होईना पण संशयानी अतृप्तीनी मिळणार की मिळणार नाही अशा भावनेने करून चालत नाही. श्रद्धेचं वैशिष्ट्य असं आहे की श्रद्धा आणि सुख जसं एखाद्या ज्योतिषांनी सांगावं की तुमच्या मुलीचं लग्न ना या 6 महिन्यात होईल बघा, तर 6 महिन्यात मुलीचं लग्न होईल हा भविष्यकाळ जरी असला तरी देखील या क्षणालाच बरं वाटत. चला बरं झालं 6 महिन्यात आपल्या मुलीचं लग्न होणार अशी श्रद्धा बसल्याबरोबर लगेच सुख. श्रद्धेचं हे वैशिष्ट्य आहे. या श्रद्धेने अंतिम ज्ञानाचं सुख लगेच जरी मिळत नसलं तरी देखील असुखाच्या भावनेने साधना करून कोणी प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूंनी जर सांगितलं की ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, या सद्गुरु वचनामुळे सुख झालं, आपण ब्रह्मस्वरूप आहोत. ब्रह्म गाठलेलं नाहीये पण निश्चिंतता आली, सुख प्राप्त झालं, प्रयत्न देखील अधिक उत्तम होतात. तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. अशा पुरुषाला मग शोधत ज्ञान त्याच्यापाशी येत. तुमचा पत्ता पोस्टमनला एखाद वेळेला सापडणार नाही पण ज्ञानाला नक्की सापडेल. तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ज्ञान तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल, निश्चितपणे येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या ज्ञानामध्येच अचुंबित शांती असे, ती अस्पर्श शांती, अस्पर्श सुख, अस्पर्श आनंद, अचुंबित आनंद. बाकीचे सगळे आनंद आहेत विषयांचे ते चुंबित स्पर्शित असे आहेत. याला मात्र वेगळेपणाने स्पर्शच करता येत नाही अशी शांती असं सुख. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं, आपण तेच परमात्म तत्व देह मन बुद्धी नाही असा दृढ निश्चय झाला की देह मन बुद्धीची सगळी सुख आणि दुःख बाजूला पडतात. निश्चिंत, निवांत, निर्भय, निष्काम, शांत असा तो होऊन जातो. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. मग आत्मबोधाचा विस्तार खूप खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त होतो. आधी हृदयाच्या ठिकाणी ते प्रतिष्ठित होत आणि मग तो जेवती वासूप आहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. मग तो जिथं पाहतो तिथं त्याला सुख दिसायला लागतं. आत सुख असलं की बाहेर सुख दिसायला लागतं. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे तेथ आप परू नेणीजे निर्धारिता. आप पर संपत त्यामुळे शांती प्राप्त होते. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो. आता या ज्ञान बीजाचा विस्तार पुष्कळ सांगता येऊ शकेल पण आता बास आता असो असं ज्ञानेश्वर महाराज निरूपणाच्या ओघात म्हणतात. आणि मग भगवंत असं म्हणाले की अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा. तीन शब्द सांगितले. ज्याला ज्ञान नाही, ज्याला श्रद्धा नाही आणि ज्याला संशय आहे. ज्ञान नसेल तर फारसं बिघडत नाही पण श्रद्धा तरी पाहिजे आणि संशय नसला पाहिजे. एक तर स्वतःचं ज्ञान तरी असावं किंवा ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे त्यांच्यावर श्रद्धा तरी असावी. काहीतरी एक असावं. तुझं तुला तरी कळत असावं किंवा ज्याला कळले त्याच्यावर श्रद्धा तरी असावी. पण ज्याला स्वतःचही कळत नाही आणि दुसऱ्याचंही पटत नाही. अज्ञश्च अश्रद्धधानश्च. स्वतःला तर कळलेलं नाही पण तो कसला असं म्हणतोय. बहुतांशी जर ज्ञान असेल तर श्रद्धेचा प्रश्नच येत नाही. सूर्यप्रकाश देतो अशी श्रद्धा ठेवायचं काही कारण नाही कारण सूर्यप्रकाश देतो हे आपल्याला कळतच आहे. त्याचं ज्ञानच आपल्याला आहे. जिथं ज्ञान नाही तिथं श्रद्धेचा प्रश्न येतो. जर आपल्याला समजत नसेल तर श्रद्धा तरी असायला पाहिजे. आणि परमार्थच नव्हे तर जीवनातली सगळी जी शिक्षण मूल्य आहेत तर ती श्रद्धेवरच आधारित आहेत. सगळी भाषा विकसित झाली केवळ श्रद्धेमुळे. केवळ श्रद्धा सर्वांनी मानलं त्याला असं म्हणायचं म्हणून तसं म्हणायचं. एखाद्या वस्तूला याला खांबच का म्हणायचं. सगळे खांब म्हणतात म्हणून खांब म्हणायचं बाकी काही नाही. श्रद्धा आहे सगळ्यांची हा खांब आहे म्हणून मीही श्रद्धा ठेवायची हा खांब आहे. सुरुवातीला तर असंच करावं लागतं. लहान मूल भाषा कशी शिकतं तिथपासून श्रद्धापूर्वकच. समोरचा जसा उच्चार करेल तसा वारंवार ऐकून आणि उत्सुकता धरून ते उच्चार करण्याचा प्रयत्न करतं. उच्चार करतं त्याला अर्थ आपोआप समजतात आणि त्या अस्खलित भाषा बोलायला लागतं. तुम्ही अशी कल्पना करा की एखादा तत्वज्ञ छोटा मुलगा जे ऐकलं जाते त्याच्यावर अविश्वास ठेवणार आहे. तो भाषा शिकू नाही शकणार असं नसतोच. म्हणून भगवंत असं म्हणाले की श्रद्धाम योयम पुरुषः योयश्रद्ध एव सः. अश्रद्ध सापडणं फार कठीण आहे. जो नास्तिक असतो त्याची देखील ईश्वर नाही अशी श्रद्धा असते, तो सिद्ध नाही करू शकत. आणि आस्तिक असतो त्यांनी ईश्वराला जाणलेलं नसतं पण ईश्वर आहे अशी त्याची श्रद्धा असते. म्हणून भगवंत असं म्हणाले की अज्ञश्च अश्रद्धधानश्च, ज्याला स्वतःच स्वतःला काही कळत नाही, आपल्या हृदयात ज्ञान प्रगट झालेलं नाही आणि शास्त्राविषयी अश्रद्धा, सत्पुरुषांविषयी अश्रद्धा आणि संशय. संशय म्हणजे हे खरं असेल का? सगळं जीवन वाया घालवणं तर होणार नाही, तरुण वयात परमार्थाला लागायचं. आणि हे जर सगळंच काल्पनिक असेल तर इहही नाही आणि परही नाही, सगळंच जीवनातून गेलं म्हणायचं. भोग देखील फारच मर्यादित, धर्मी आणि न्याय्य तेवढेच घ्या, शिवाय तसलं काही खाऊ नका, तसलं काही पिऊ नका, त्यामुळे जीवनातली कितीतरी सुख सोडून द्या. आणि हे जर नसलंच तर हा संशय. भगवंत असं म्हणाले की अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकः अस्ति न परः. त्याला इहलोक देखील प्राप्त होत नाही आणि पर देखील प्राप्त होत नाही. काही काही वेळेला काय होतं की इहलोक देखील संशयाने पार उद्ध्वस्त होऊन जातो. मुलांबद्दल संशय, पत्नीबद्दल संशय, पतीबद्दल संशय. एकदा संशय मनात शिरला की काय होईल सांगता येत नाही, धड जीवन राहणार नाही. संशयाचं जे जीवन राहतं त्या जीवनाने सतत सतत भीती, त्याला इहलोक देखील नीट नाही. लॉकर आहेत पण सगळ्या लॉकर बद्दल पत्नीला माहिती नाही. काही लॉकर आहेत ते ऑफिस मधल्या आपल्या हाताखालच्या माणसाला माहिती आहेत, काही पत्नीला माहिती आहेत, काही मित्राला माहिती आहेत. कारण सर्वांवर एका वेळेला विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्येक जीवन वेगळं वेगळं. माझ्या माहितीच्या एकानी बदली हवी होती, ट्रान्सफर हवी होती, तर बायकोला न सांगता अर्ज केला इंदूरला बदली. बदली देखील कुठं तर फार इंदूर. आणि मग नंतर बायकोला माझी बदली ऑफिसने केली असं सांगितलं. कारण संशय आपण जर या विचार विनिमयात घेतलं तर ती सहभागी होईल का, त्याच्याऐवजी ऑफिसनेच बदली केली म्हणून सांगायचं. या जीवनाची अतिशय परवड होते, इहलोकी देखील फार परवड होते अश्रद्धा आणि संशय या दोन गोष्टींमुळे. आणि परमार्थामधला सूक्ष्म विषय तर निश्चितच अंतरतो. असा विषय सांगितल्यानंतर मग भगवंत म्हणाले की योग संन्यस्त कर्माणम. योग पण अशा रीतीने आचरण केलेलं आहे, कर्मच पण अशा रीतीने आचरण केलेली आहेत की त्या कर्मांमधून बंधन येतच नाही. कारण फलाकांक्षा नाही, मी करतो हा भाव नाही, मी अज आणि अव्यय आहे अशा प्रकारचा स्वतः बद्दलचा बोध. त्यामुळे कर्म होतात पण जणू झाली नाहीत असं होतं. योग संन्यस्त कर्माणम, कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु. सयुक्त त्याला आत्मज्ञान होतं. कृत्स्न कर्म कृत, त्यांनी यथासांग सर्व कर्म केली असा विषय सांगतात. आणि ही अशा प्रकारचं जीवन मिळण्यासाठी म्हणून काही साधना करायला पाहिजेत, त्या साधनांचं वर्णन आलं. आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परः संयतेंद्रिया असं सांगितलं. आणि तुला स्वतःचं ज्ञान नाही, अज्ञानी आहेस, तर मग अश्रद्धा आणि संशय ठेवू नकोस हे सांगितलं. अशा रीतीने वर्णन, अशा रीतीने वर्तन जो करतो तो कर्म करत असतानाच कर्मांचा जणू त्याचा संन्यास झाला. त्याला जे आत्मज्ञान झालं त्या आत्मज्ञानामुळे सर्व संशय छेदन झाले. आत्मवंतम न कर्माणी निबघ्नंती धनंजय, अशा रीतीने जो आत्मवंत झाला. आत्मवंत कोण? कर्मयोगाच्या युक्तीने कर्म करून न केल्यासारखी झाली, कर्मणी अकर्म झालं घडलं. आणि ज्ञानामुळं, आत्मज्ञानामुळं आपण जीव, आपण देह अशा प्रकारचा संशयाचा त्याग झाला, नाश झाला. असा आत्मवंत आहे तो न कर्माणी निबघ्नंती, तो कर्मामध्ये अडकत नाही, कर्मानी बांधला जात नाही असं भगवंत म्हणाले. या अध्यायाचा शेवट म्हणून अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत असं भगवंत म्हणाले. अज्ञानजन्य हृदयस्थ असलेला असा हा अबोधाचा जो भाग आहे तो चित्वैनम संशयम, अज्ञान आणि संशय हे हृदयातून काढून टाकून आतिष्ठ उत्तिष्ठ भारत, हृदयातून हे काढून टाक आणि उठ, उभा राहा, म्हणजे युद्धासाठी उभा राहा. प्रासंगिक वर्णन देखील आहेत, कारण युद्धभूमीवर चर्चा चाललेली होती. उठ उभा राहा असं म्हटल्याबरोबर अर्जुनाची पंचाईत झाली, कारण युद्ध करायचं नव्हतं. म्हणून अर्जुन भगवंतांना मोठ्या तत्वज्ञानासारखा म्हणायला लागला की संन्यासम कर्मणाम कृष्ण, तू कर्माचा संन्यास तर सांगतोयस, कुठं सांगितला? योग संन्यस्त कर्माणम, हा संन्यास शब्द त्यांनी पकडला. खरं म्हणजे भगवंतांना कर्मांचा संन्यास असं सांगायचं नाहीये. कर्म अशा झोकात केली की त्यामुळं कर्म करून न केल्यासारखी झाली असं भगवंतांना म्हणायचंय. पण अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की संन्यासम कर्मणाम कृष्ण, तू एकदा कर्मांचा संन्यास सांगतोस, पुनर्योगमच शंससी, पुन्हा योगामध्ये उभा राहा असं म्हणतोस. हो की नाही? चित्वैनम संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत, पुन्हा योगाचंही आचरण कर असं म्हणतोस. यत श्रेय एतयो हो एकम ब्रूही तन्मे ब्रूही सुनिश्चितम, याच्यातलं एक जे मला श्रेयस्कर असेल ते सांग. सुरुवातीपासून तिसऱ्या अध्यायामध्ये देखील दोन मार्ग आहेत असंच भगवंत म्हणाले. ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना, कर्मयोगाप्रमाणे जो जातो तो योगी, ज्ञान योगाप्रमाणे जातो तो सांख्य. या अध्यायामध्ये ज्ञान योगाप्रमाणे जातो तो संन्यासी आणि कर्मयोगाप्रमाणे जातो तो योगी असं भगवंत म्हणाले. हाच विषय पुढे बाराव्या अध्यायामध्ये आलेला आहे, व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक या भाषेमध्ये. संन्यास ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. संन्यास म्हणजे संपूर्ण अंतर्मुखी असा मार्ग. विषयांचा याचा अर्थ जे जीवनावश्यक विषय आहेत त्यांचाच फक्त स्वीकार, आहार आदी. कोणाकोणाला त्याच्यात रुची असते आणि बाकीचे जे विषय आहेत त्या विषयांच्या बाबत त्याला उत्सुकताच नसते. हे जे जीवन आहे हे जीवन परमार्थाकरता फार आदर्शवत असं जीवन. आचार्य वयाच्या कितव्या, 7व्या वर्षी, प्रथम 5व्या वर्षी आईला म्हणाले की मला संन्यास घ्यायचा आहे. 5व्या वर्षी, 7व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला देखील. अतिशय अंतर्मुखी जीवन ज्यांचं असतं तर काही मंडळींना अशा प्रकारे विषय आणि विषयाचा उपभोगच घ्यायचा नाही ही कल्पना अतिभयंकर वाटते आणि सर्वसाधारणपणाने अनेक मंडळी याच प्रकारची आहेत. जसं आपण म्हणू की आपण सर्व मंडळी तसेच आहोत की असं होऊ कसं शकतं. श्रीधर स्वामी महाराज जेव्हा गडावर गेले त्याच्या आधी पर्णिटकर गुरुजींना असं म्हणाले की मला पाहिल्याबरोबर भगवंताची आठवण यावी एवढा मी पवित्र होईल, मी इंद्रिय संयमन करेन, मी परमात्म्याला ठाई पाडून घेईन. जो सनातन धर्म आहे त्या सनातन धर्माची मी प्रतिष्ठापना करेन, त्याचं वैभव वाढवेन, मला जो पाहिल नुसता त्याला देखील हा हा परमेश्वर आहे, हा देव आहे असं वाटेल, इतका मी पवित्र होईल, पवित्र दिसेल, अशी उर्मीच असते. अशी मंडळी संन्यास मार्गाचा स्वीकार करतात. अतिशय अंतर्मुखी जीवन. मेहर बाबा त्यांचं जेव्हा विवाहाचं वय झालं तेव्हा त्यांच्या मागं आई लागली की मेहर लग्न करायला पाहिजे. आता तेव्हा मेहर बाबा म्हणाले की दुसरं कोणी असेल तर लग्न करायचं, मला दुसरं कोणी आहे जगात माझ्याखेरीज असं वाटतच नाही. हे अंतर्मुखी जीवन. मी लग्न कोणाशी करू, दुसरा मार्ग आहे तो योगाचा. हे परमार्थियांचं चाललंय. हा जो एक मार्ग आहे हा संन्यास धर्मियांचा मार्ग. आणि स्वभावतःच आत राहण्याची वृत्ती आणि आत राहण्याच्या वृत्तीने अजून आत राहणं, अजून आत राहून परमात्म्याला प्राप्त करणं आणि परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर देखील तसंच अंतर्मुखीच राहणं. तर काही काही मंडळी अशी असतात की ती कर्म करतात, ती इंद्रियांचे जे उपभोग आहेत ते सर्वस्वी टाकत नाहीत. यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्या रभते अर्जुन, कर्मेंद्रिये ही कर्मयोगम असक्ता सविशिष्यते अनासक्त रीतीने. एकदम कर्म टाकायची हे त्यांना नको असतं, पण अनासक्त पद्धतीने कर्मामध्ये वर्तन करण्याचं मात्र खटाटोप ते करत राहतात. या मंडळींना परमार्थ करताना त्रासही होतो. याचं कारण याच्या ज्या प्रेरणा आहेत त्या इतरांसारख्या म्हणजे परमार्थ न करणाऱ्या व्यक्तींसारख्या कर्म करण्याच्याच असतात. तो संसारही करतो, तो नोकरी उद्योग धंदाही करतो, पण जे परमार्थ न करता संसार करतात, नोकरी उद्योग धंदा करतात, त्यांच्यापेक्षा यांच्या जीवनाचं ध्येय थोडस वेगळं असतं. ते समजायला फार वेळ लागतो, कठीणच असतं. एक दुकानदार आहे आणि आत्मज्ञानी आहे हे फार कठीण आहे. त्याची प्रेरणा निष्काम कर्म करण्याकडे असते. कर्म तर करायचं, पण कामना निर्माण होऊ न देता कर्म करायची. आंतरिक बोधामुळं, ज्ञानामुळं त्यांनी केलेली कर्म समाप्त होतात. त्यांनी केलेली कर्म ही रुजत नाहीत. प्रारब्ध संचित क्रियमाण कर्मफळ कर्म विपाक त्याकरता म्हणून सुख दुःख असं काहीही त्याच्या हातातून घडणाऱ्या कर्मातून निर्माणच होऊ न देण्याच्या अशा हेतूने तो कर्म करतो. त्याच्या ठिकाणी कर्म करत असताना फळाची आकांक्षा नसते आणि फळाच्या आकांक्षेत असलेली व्यर्थताही त्याला समजत असते, तरी तो कर्म करतो. हे जीवन सुद्धा आकर्षक आहे, अवघडही आहे. त्याला माहित असतं की फळाची आकांक्षा सुख दुःखाला निमंत्रण देते आणि जे सुख असतं तेही अंतिमतः दुःखात पर्यवसायी होतं. म्हणून तो कर्म करतो, पण आपण करता नसावं अशी त्याची धडपड असते. आत कर्ताभाव निर्माण होऊ न देता कर्म करावं अशी त्याची धडपड असते. आणि कर्म करत असताना आपण अव्यय आहोत, आत्मा आहोत अशा प्रकारचं अनुसंधान न सोडता तो कर्म करतो. योग ही एक प्रकारे जीवन जगण्याची कला आहे. संन्यास ही आत्मज्ञानात रमण्याची थेट कला आहे. योग ही जीवन जगण्याची देखील कला आहे. आत्मज्ञान ही त्यांनी संपादित होतं, पण कालेन आत्मनी, काही काळाने हे घडतं. योग म्हणजे बाहेरून कर्म करत असताना आत येण्याची युक्ती एक प्रकारे, असं योगाचं वर्णन करता येईल. संन्यासी हा आतच राहू इच्छितो. मग पार्थू श्री कृष्णाचे म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारूये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू तुम्हीच निरोपिला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखित असा पुढती. कर्मांचा संन्यास तुम्हीच निरूपण करून सांगितलेला होता. मग कर्मयोगाच्या ठिकाणी अतिरस निर्माण व्हावा हे लगेच पुढच्या श्लोकामध्ये कसं काय सांगता. ऐसे द्व्यर्थ हे बोलता असं दुहेरी तुम्ही जर बोलायला लागलात, उपदेश एक असावा आणि पक्का असावा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. तुम्ही जर दोन्ही बोलत असाल एकाच मुखाने एकाच वेळेला, आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नोहे, हा आमचा दोष आहे. तुम्हाला हे समजत असेल, पण आम्हाला हे समजत नाहीये. या प्रकारची भाषा आमच्या लक्षात येत नाहीये असं अर्जुन भगवंतांना म्हणतो, कारण आम्ही नेणते आहोत. ऐके एक सारा ते बोधीचे, तरी एकनिष्ठची बोलीचे. शिष्य सद्गुरूंना सांगतोय, ते बोलायचं असेल ते एकनिष्ठ बोला, एका निष्ठेविषयी बोला. हे आणि की काय सांगितले तुम्हा प्रती. मग लक्षात येतं की आपण पायरी ओलांडली. हे खरं म्हणजे दुसऱ्या कोणी तुम्हाला कसं काय सांगावं असं अर्जुन म्हणतोय. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. स्पष्ट करून सांगावं, नुसता ध्वनीनी परमार्थ सांगू नये, ध्वनीत केवळ करू नये. परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा. पण मागचं जाऊ दे, सांगई दोही माझी बरवा मार्ग कवण. जो परिणामींचा निर्वाळा मोक्ष प्राप्ती हा परिणामींचा म्हणजे शेवटचा निर्वाळा, जिथं देह पडतो तिथं मोक्ष असला पाहिजे. अचुंबी तू ये फळा, त्या ठिकाणी असणार परिणामींच सुख आहे ते नेहमी अस्पर्श असत, वेगळेपणाने कोणी ते अनुभवू शकत नाही. भोगाच्या भावने खेरीज एकरूपता हे त्याचं वैशिष्ट्य असत. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, आणि अनुष्ठान करण्यासाठी देखील सुलभ आणि सहज असा असावा. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहो कासन सांगडे सोहोपे होय. जस आम्ही आमचा निद्रेचं सुख देखील आम्हाला मिळत राहायला पाहिजे, झोप वगैरे देखील मिळाली पाहिजे, आणि मार्गकर्मणही झाली पाहिजे. टू टायर एसी, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात पालखीमध्ये वगैरे झोपलेला आहे, भोई पालखी नेत आहेत, निद्रेचं सुख तर मिळत आहे आणि मार्ग तर क्रमला गेला पाहिजे. परमार्थ करताना अर्जुनाची भूमिका कशी आहे बघा, निद्रेचं सुख वगैरे सगळं पाहिजे आणि मार्ग तर काय म्हणू कटला पाहिजे. तैसे सोहो कासन सांगडे सोहोपे होईल, सोयीच सोप असं काहीतरी बोला. येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी रिझले, अर्जुनाचं हे बोलणं ऐकून देवांना संतोष झाला. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया, तसंच सांगतो असं म्हणाले. तुला जसं हवंय तसंच सांगतो, तोच मार्ग सांगतो असं आनंदून म्हणाले. देखा कामधेनू ऐसी माये, कामधेनू ही जिची आई आहे, सदैवा जया होय, अशा दैववानाला तो चंद्रू ही परी लाहे खेळावया, हवं ते खेळायला देईल. चंद्र चेंडू म्हणून खेळायला हवा देईल. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्युची या आर्ता काय क्षीराब्धी, दूध भाता देईजेची ना. त्या उपमन्युला त्याची आई ही नेहमी पिठामध्ये पाणी घालून दूध म्हणून त्याला द्यायची. एकदा त्यांनी खऱ्या दुधाची चव पाहिली आणि आईला म्हणायला लागला की मला हे असं दूध नको. तेव्हा आई म्हणाली की आपल्या गरिबांना अशा प्रकारचं दूध अरे मिळणं अशक्य आहे. तो म्हणाला आपण गरीब का? तेव्हा ती म्हणाली की आपली पूर्वकर्म असतील त्यामुळं आपल्यापाशी संपत्ती नाही. जर त्या शंकराची प्रसन्नता प्राप्त झाली तरच आता शक्य आहे. नाहीतर आता या चालू जन्मामध्ये आपली जर कर्म पाहिली तर दूध पिण्यासारखी आपली परिस्थिती नाही. म्हणून तो 8 वर्षांचा उपमन्यू छोटा मुलगा, त्यांनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी धावा करायला सुरुवात केली. शंकरांचं ध्यान केलं, शंकरांचं नाम घेतलं. शंकर उपमन्यूवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सगळा क्षीरसागर बहाल केला, उपलब्ध करून दिला अशी पौराणिक कथा आहे. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्धी दूध भाता देईजायची ना. दूध भात खाण्यासाठी म्हणून क्षीरसागर शंभूंची प्रसन्नता झाल्यावर काय मिळणार नाही. तैसा औदार्याचा कुरुठा, श्री कृष्ण आपू जाहलिया सुभटा. का सर्व सुखांचा वसवटा तोची नव्हावा. सर्व सुख प्राप्त करून देणारा तो निश्चितच होईल. मूर्तिमंत औदार्य असं ज्याचं वर्णन करता येईल असे श्रीकृष्ण हे जर अशा प्रकारे अर्जुनाला स्वाधीन झाले, आपले झाले, तर काय होणार नाही. हे तर चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसोनी येरे दिधले, तेची वाक्य बोलिले काय कृष्णे. आपण आपल्या मूळ विषयाकडे जाण्यासाठी संन्यास आणि कर्मयोग या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच कशा आहेत आणि ते एकच जीवन जगणारा जीवनमुक्त त्याची लक्षणं नंतर आपल्याला पाहिजे आहेत. श्री भगवान वाच, संन्यास हा कर्मयोगश्च निश्रेयस करा उभौ. हे दोन्ही निश्रेयस आहेत, निश्रेयस प्राप्त करून देणारे असे आहेत, आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आहेत. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगम विशिष्यते. त्याच्यामध्ये कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा त्यातल्या त्यात विशेष आहे, आचरायला सोपा आहे, विशेष आहे. याचा अर्थ काय आहे हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुनाथ।